आकाशवाणी मुंबई विजया सहस्राव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 65वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा. पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी राज्य सरकार सर्व समाज घटकांना सोबत घेऊन प्रगती करत असल्याचा राज्यपालांनी व्यक्त केला विश्वास. राज्य शासकीय कार्यालयांसाठीच्या सुधारणा मोहिमेच्या पहिल्या 100 दिवसांचं मूल्यमापन जाहीर. महिला आणि बालकल्याण विभाग सर्वोत्तम. आणि वेव्ज जागतिक परिषदेचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. आता बातम्या विस्तारानं. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 65वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. मुंबईत यानिमित्त झालेल्या कार्यक्रमांचा थोडक्यात आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
राज्याच्या स्थापना दिनाचा मुख्य शासकीय सोहळा आज मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज उद्यान इथं पार पडला. यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राष्ट्रध्वज फडकावून उपस्थितांना संबोधित केलं. राज्य सरकार सर्व समाज घटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक प्रगतीशील पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी काम करत असून आपण सगळ्यांनीच यासाठी एकत्र प्रयत्न करायचं आवाहन त्यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि इतर मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. यानिमित्तानं राज्य राखीव पोलीस दल, बृहन्मुंबई पोलीस दल, अग्निशमन दल आणि इतर सुरक्षा दलांनी केलेल्या शानदार संचलनाची मानवंदना राज्यपालांनी स्वीकारली. मुंबई विधानभवनाच्या प्रांगणातही विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्यासह विधानमंडळाचे अधिकारी कर्मचारी देखील उपस्थित होते. यावेळी पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या पर्यटकांना श्रद्धांजलीही अर्पण करण्यात आली. महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हुतात्मा चौक इथल्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन केलं. राज्य विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानीही ध्वजवंदन केलं. महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यातल्या जनतेला दिलेल्या शुभेच्छा संदेशात महाराष्ट्राला विकसित राज्य म्हणून घडवण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
आपल्या महाराष्ट्राने गेल्या 65 वर्षात उद्योग, शिक्षण, आरोग्य, कृषी, कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक न्याय अशा अनेक क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने सुरक्षित सुसंपन्न राज्य घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. येत्या काळात महाराष्ट्र हे देशातीलच नाही तर जगातील प्रगत राज्य असेल.
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातही पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. याशिवाय सर्व शासकीय आणि निमशासकीय आस्थापनं, खासगी आस्थापनं, गृहनिर्माण संस्था, सामाजिक संस्थांच्या वतीनंही विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्र दिनाचा सोहळा साजरा केला जातोय. महाराष्ट्र दिनानिमित्त आज राज्यात सार्वत्रिक सुट्टी आहे, यामुळे मुंबई शेअर बाजार तसंच राज्यातल्या बँकांचे व्यवहारही बंद आहेत.
महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा मुख्यालयं, राज्य सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालयं तसंच निमसरकारी संस्था आणि विविध राजकीय पक्षांच्या मुख्यालयांमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदनेचे कार्यक्रम झाले. दिल्लीच्या महाराष्ट्र परिचय केंद्रातही महाराष्ट्र दिन साजरा झाला. साताऱ्यात पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात ध्वजवंदन केलं. बीड इथं मुख्य शासकीय ध्वजवंदन सोहळा उद्योग आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर पार पडला. जालना येथील पोलीस मुख्यालय मैदानावर पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. लातूरमध्ये पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी ध्वजवंदन केलं. रायगड जिल्ह्यात अलिबाग इथं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे, परभणी इथं पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी तर रत्नागिरीत पालकमंत्री उदय सामंत यांनी ध्वजवंदन केलं. धुळ्यात पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते तर भंडाऱ्यात पालकमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाला. चंद्रपूर इथं पालकमंत्री अशोक उईके, हिंगोलीत पालकमंत्री नरहरी झिरवाळ तर अकोला इथं पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. धाराशिव इथं पालकमंत्री प्रताप सरनाईक, अहिल्यानगर इथं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ध्वजवंदन केलं. बुलढाण्यात पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते शासकीय ध्वजवंदन सोहळा पार पडला. नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे, गोंदियात पालकमंत्री बाबासाहेब पाटील, यवतमाळमध्ये पालकमंत्री संजय राठोड, वाशिम इथं पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजवंदन सोहळा झाला. नवी मुंबई महापालिका आयुक्तात आयुक्त कैलाश शिंदे यांनी ध्वजवंदन केलं. राज्य शासकीय कार्यालयांसाठीच्या सुधारणा मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचं मूल्यमापन आज जाहीर झालं. कार्यक्षम संकेतस्थळ, कार्यालयीन तसंच तक्रार निवारण सुविधा, तंत्रज्ञानाचा वापर अशा 10 मुद्द्यांवर भारतीय गुणवत्ता परिषदेने केलेल्या या मूल्यमापनानुसार 48 विभागांपैकी 12 विभागांनी 100% उद्दिष्ट प्राप्त केलं आहे. या 100 दिवसांच्या मूल्यमापनात महिला आणि बालविकास विभाग सर्वोत्तम ठरला आहे, तर त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग, ग्रामविकास विभाग आणि परिवहन तसंच बंदरे विभाग हे मंत्रालयीन विभाग यशस्वी ठरले आहेत. तंत्र शिक्षण संचालक, जमाबंदी आयुक्त, ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वैद्यकीय शिक्षण आयुक्त हे अनुक्रमे सर्वोत्तम आयुक्त किंवा संचालक म्हणून जाहीर झाले, तर जिल्हाधिकाऱ्यांच्या मूल्यमापनात चंद्रपूर, कोल्हापूर, जळगाव, अकोला आणि नांदेड या जिल्हाधिकाऱ्यांनी यश मिळवलं आहे. सर्वोत्तम महानगरपालिका आयुक्त विभागात उल्हासनगर, पिंपरी चिंचवड, पनवेल आणि नवी मुंबई इथल्या आयुक्तांनी आघाडी घेतली आहे. सर्वोत्तम विभागीय आयुक्त म्हणून अनुक्रमे कोकण, नाशिक आणि नागपूर या विभागीय आयुक्तांनी क्रमांक पटकावला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतलं कामगारांचं योगदान अधोरेखित करण्यासाठी आज कामगार दिन साजरा केला जातो. कामगारांचे कामाचे तास 8 तासांपर्यंत मर्यादित करण्यासाठी अमेरिकेत झालेल्या आंदोलनांपासून 1 मे हा दिवस कामगार दिन म्हणून ओळखला जातो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जागतिक कामगार दिनानिमित्त सर्व कामगारांना शुभेच्छा दिल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वेव्स हा फक्त एका परिषदेचं संक्षिप्त नाव नाही, तर खरोखरच एक सांस्कृतिक सर्जनशीलतेची जागतिक स्तरावर परस्पर संबंधाची लाट आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर इथं सुरू असलेल्या वेव्ज अर्थात जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
वेव ये सिर्फ एक्रोनिम नहीं है, ये वाकई एक वेव है कल्चर की, क्रिएटिविटी की, यूनिवर्सल कनेक्ट की. वेव एक ऐसा ग्लोबल प्लेटफॉर्म है जहां हर कलाकार, हर युवा एक नए आइडिया के साथ क्रिएटिव वर्ल्ड के साथ जुड़ेगा.
वेव्स हे असं एक जागतिक व्यासपीठ आहे जे तुमच्यासारख्या अनेक कलाकारांचं आहे, त्यामुळे प्रत्येक कलावंत सर्जनशीलतेच्या जगाशी जोडला जाईल, असंही ते यावेळी म्हणाले. यावेळी मोदी यांनी 32 विविध स्पर्धांमधून अंतिम फेरीत पोहोचलेल्या 800 स्पर्धकांचं अभिनंदन केलं. तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढत असताना जगात मानवी संवेदना जागृत ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज प्रधानमंत्र्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. भारताच्या देशांतर्गत सकल उत्पादनामध्ये सर्जनशील अर्थव्यवस्थेचा हिस्सा वाढायला यामुळे मदत होईल, असंही प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. या परिषदेबद्दल अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
क्रिएटिव्हिटीला प्रोत्साहन देणं आणि तिला जगभरात पोहोचवण्यासाठी कनेक्टिव्हिटी देणं या उद्देशाने वेव्स या पहिल्या जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेचं आयोजन मुंबईत करण्यात येत आहे. या परिषदेला परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वेव्स परिषदेमुळे देशातल्या आशय निर्मात्यांना जगभरातल्या गुंतवणूकदारांशी संपर्क निर्माण करण्याची संधी मिळत आहे.
ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 65वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा. पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी राज्य सरकार सर्व समाजघटकांना सोबत घेऊन प्रगती करत असल्याचा राज्यपालांनी व्यक्त केला विश्वास. राज्य शासकीय कार्यालयांसाठीच्या सुधारणा मोहिमेच्या पहिल्या 100 दिवसांचं मूल्यमापन जाहीर. महिला आणि बालकल्याण विभाग सर्वोत्तम आणि वेव्ज जागतिक परिषदेचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.